आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं मोनाली प्रभू तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी गुजरातांतल्या वाव थराड जिल्ह्यांत सुमार 20,000 कोटी रुपयांचे उदरगत प्रकल्प सुरू केले. अस्तंत आशियांतल्या संघर्षाचो परिणाम नागरिकांचेर जावपाक सरकारान दिवं ना अशें तांणी म्हळें. जनगणना 2027 पयलो टप्पो आयच्यान सुरू जाता. आयच्यान मुखेल कर आनी बँकींग सुदारणाय लागू जाता. देशभरान पीएनजी विस्ताराची गती तिगोवन दवरपा खातीर सरकारान नॅशनल पीएनजी ड्रायव्ह 2.0 30 जून 2026 मेरेन वाडयला. 2 ते 3 आठवड्यां भितर इराणा आडचे गैर सोपयतले अशें अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी सांगला. आयपीएल क्रिकेटान काल रातीं जाल्ले सर्तीच्या 4थ्या मॅचीन पंजाब किंग्सान गुजरात टायटन्साचेर 3 विकेटींनी जैत जोडले. आतां पुराय खबरो. अस्तंत आशियान संघर्ष आसून लेगीत भारताची परिस्थिती नियंत्रणात आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला. मोदी हांणी काल गुजरातांतल्या वाव थराड जिल्ह्यांतल्या नानी हांगा 19,800 कोटी रुपया मायज मोलाच्या उदरगत प्रकल्पांचे उक्तावण केल्ल्यान बुन्यादी फातर घालो. त्या वेळार ते उलयताले. अस्तंत आशियांतल्या संघर्षाचो परिणाम सरकारान देशांतल्या नागरिकांचेर जावंक दिवं ना अशें तांणी सांगले.
भारत की हमेशा से बड़ी ताकत रही है. कितना ही कठिन समय क्यों ना आए, मुश्किल के समय हमारा देश एकजुट होकर खड़ा होता है. बीते कुछ समय से आप देख रहे हैं दुनिया के कई देश युद्ध अशांति और अस्थिरता से घिरे हैं. वेस्ट एशिया में जो हालत बने हुई है उनका असर पूरी दुनिया पर है. ऊर्जा जरूरतों की, डीजल पेट्रोल और गैस की दिक्कत पूरी दुनिया में बढ़ गई है. ऐसे संकट में भी भारत ने हालातों को नियंत्रण में बनाए रखा है.
ह्या वेळार उलयतना मोदी हांणी सांगले, आज सुरू केल्ले प्रकल्पाक लागून जोडणी सुदारतली आनी ह्या वाठाराच्या सामाजीक अर्थीक उदरगतीक चालना मेळटली. उत्तर गुजरातांतल्या दिसा हांगा उक्त केल्लो हवाई तळ अस्तंत भारताच्या राष्ट्रीय सुरक्षा खातीर म्हत्वाचो आसा अशें तांणी म्हळें. प्रधानमंत्र्यांनी सानंदांतल्या केन्स टेक्नॉलॉजीच्या OSAT प्लांटाचे उक्तावण केले. सेमीकंडक्टर वाठारांत भारत एक मुखेल भागीदार उदेता अशें तांणी ह्या वेळार उलयतना सांगले. जनगणना 2027 पयलो पावणो आयच्यान सुरू जाता. जनगणना 2027 ही संवसारांतली सगळ्यांत व्हडली जनगणना आसतली. पयलेच खेप डिजिटल रितीन जनगणना जातली आनी सेल्फ एन्युमिनेशनचोय पर्याय आसतलो. सेल्फ एन्युमिनेशन आयच्यान 15 एप्रील मेरेन जातले. अंदमान आनी निकोबार जुवे NDMC वाठार आनी दिल्ली कॅन्टोनमेंट बोर्ड गोंय कर्नाटका लक्षद्वीप मिझोराम ओडिशा आनी सिक्कीमान 16 एप्रील ते 15 मे मेरेन 1 महिनो घरांचे लिस्टींग आनी घरांची मेजणी जातली. सेल्फ एन्युमिनेशन ही सुरक्षीत वेब आधारीत सुविधा आसा जे वरवीं व्यक्तींक घरघर सर्वेक्षण करचे पयलीं 16 भाशांनी आपली म्हायती ऑनलायन सादर करपाक मेळटा. डेटा सुरक्षीतताय सुनिश्चित करपा खातीर सरकारान गरजेच्यो सगळ्यो तरतुदी केल्यात. जनगणनेचो दुसरो पावंडो म्हळ्यार जनसंख्या गणना फुडल्या वर्सा फेब्रुवारीत जातली. केंद्र सरकारान जनगणना 2027 खातीर 11,718 कोटी रुपया मायज निधी मंजूर केला. आज नवे अर्थीक वर्स सुरू जाल्ल्यान जायत्यो सुदारणा अर्थीक नेमान म्हत्वाचे बदल लागू जाता. ह्या विशीं आसा एक अहवाल.
Over 6-decade-old Income Tax Act will be replaced by the new Income Tax Act 2025 from today. It is designed to simplify the tax system by removing outdated provisions, streamlining complex rules, and making compliance more straightforward for taxpayers. All digital payment transactions in the country will be required to meet the norms of two-factor authentication from today as directed by the Reserve Bank of India. The revised FASTag annual pass fee for financial year 2026-27 will also be in force from today. The revised rules for applying for or updating a permanent account number, PAN card, will also come into effect from today. With Anupam Mishra, Rishu Jaiswal, Akashwani News, Delhi.
ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेल्यान आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्स चेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
देशभरांत पीएनजी विस्ताराची गती तिगोवन दवरपा खातीर सरकारान नॅशनल पीएनजी ड्रायव्ह 2.0 30 जून 2026 मेरेन वाडयल्या. तशेंच घरगुती पीएनजी जोडण्यो दिवपाच्या प्रक्रियेक गती दिवपाचे निर्देशूय सरकारान शारांतल्या गॅस वितरण संस्थांक दिल्या. मार्च म्हयन्यांत घरगुती वेवसायीक वसतीघर मेस कॅन्टीन सयत 3.1 लाख मायज जोडण्यो गॅसिफाय केल्यात अशें पेट्रोलियम आनी सैमीक वायू मंत्रालयान सांगलां. ते भायर 2.7 लाख मायज नव्यो जोडण्यो दिल्यात आनी गॅसिफाय करपाचें काम सुरू आसा. मंत्रालयान दिल्ल्या म्हायती प्रमाण 1 मार्चा सावन दर दिसा सरासरी 5 लाखां मायज घरगुती एलपीजी सिलिंडराचें वितरण केलां. देशांत पेट्रोल डिझल एलपीजी आनी पीएनजी हांचो फावटो साठो आसा अशें आश्वासन सरकारान दिलें. ते भायर राज्यांक आनी केंद्रशासित प्रदेशांक अचूक म्हायती प्रसारीत करपाक सांगलां. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी काल सांजवेळा पुर्तुगालचे परराष्ट्र मंत्री पावलो रांजेल हांचे कडेन चर्चा केली. दोनी वटांनी अस्तंत आशियांतल्या संघर्षाचेर विचारांची देवाणघेवाण केल्ल्याचें डॉ जयशंकर हांणी सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टांत सांगलां. भारत आनी पुर्तुगाल हांचे मदलो द्विपक्षीय सहकार आनी घटमूट करपाविशी तांणी चर्चा केली अशें तांणी नमूद केलें. संरक्षण मंत्रालयान काल नवी दिल्लीन भारतीय वायुसेने खातीर 2 माउंटन रडार खरेदी करपा खातीर भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड कंपनी कडेन 1,950 कोटी रुपयांचो कबलात केल्या. खरेदी भारतीय देशी डिझायन विकसीत आनी निर्मिती वर्गा खाला केल्ली ही कबलात सरकाराच्या आत्मनिर्भर भारत आनी मेक इन इंडिया उपक्रमा प्रमाण आसा अशी म्हायती मंत्रालयान दिल्या. जीएसएल म्हणजेच गोवा शिपयार्ड लिमिटेडान काल भारतीय नौदळा खातीर नेक्स्ट जनरेशन ऑफशोर पेट्रोल वेसल NGOPV श्रेणींतले INS सची चे औपचारीक जलावतरण केले. तशेंच भारतीय तटरक्षक दळा कडेन ICGS अचल सुपूर्द करून एक म्हत्वपूर्ण कामगिरी नोंद केली. ह्या दोनूय वाटचिऱ्यांक लागून जीएसएलाची उत्तम अंमलबजावणी क्षमता आनी वाडटी उत्पादन क्षमता दिसून येता अशें जीएसएलचे अध्यक्ष वेवस्थापकीय संचालक ब्रजेश कुमार उपाध्याय हांणी नमूद केले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी 2 ते 3 आठवड्यां भितर इराणा आडचे गैर सोपयतले अशें सांगलां. अमेरिकन लष्कराची ऑपरेशन एपिक फ्युरी ही मोहीम बेगीन सोपतली अशें ट्रम्प हांणी पत्रकारांकडेन उलयतना सांगले. ह्या वाठारांतल्यान फाटी सरचे आदी इराणाकडे आशिल्ली दरेक गजाल पुरायपणान नष्ट करपाची अमेरिकेची इच्छा आसा अशें ट्रम्प हांणी मुखार सांगले. झूज सोपचे पयली ताणे संभाव्य समजिकाय जावपाचे संकेत दिले. हाचे आदी अमेरिकेचे विदेश सचीव मार्को रुबियो हांणी अमेरिकेचो हेतू पयल्या दिसा सावन सामको स्पश्ट आशिल्ले अशें सांगले.
This was our last best chance to eliminate that conventional threat, that conventional shield that they were trying to build, and the president made the right decision to wipe it out now. That is the goal of this operation, to destroy their conventional missiles and their drone program so they can't hide behind it and finally have to deal with the world seriously about never, ever having nuclear weapons.
भारतीय हवामान खात्यान आज महाराष्ट्र तेलंगणान गडगड मारून कऱ्यांच्या पावसाचो अदमास उक्तायला. झारखंड मध्य प्रदेश ओडिशा उदेंत राजस्थान कोकण आनी गोंयांत आज गडगड आनी जोगला मारपाचो अदमास आसा. आयपीएल क्रिकेट सर्तीन काल राती न्यू चंदीगडान मुल्लनपूर हांगाच्या महाराजा यादवेंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमांत जाल्ल्या सर्तीच्या 4थ्या मॅचीन पदार्पण करपी कुपर कॉनलीनच्या नाबाद 72 धांवड्यांच्या नेटार पंजाब किंग्सान गुजरात टायटन्साचे 3 विकेटींनी जैत जोडले. ताचे आदी पयली बॅटींग करतना गुजरात टायटन्सान निर्धारित 20 षटकांत 6 गडे बाद 162 धांवड्यो केल्यो. कुपराक प्लेयर ऑफ द मॅच घोशीत केलो. आज लखनौत भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी इकॉनॉमिक्स क्रिकेट स्टेडियमांत आयपीएल क्रिकेट सर्तीतल्या 5व्या मॅचीन लखनौ सुपर जायंट्स दिल्ली कॅपिटल्स आड खेळटलो. सांजवेळा 7:30 वरांचेर ही मॅच सुरू जातली. 16वी हॉकी इंडिया नॅशनल सब ज्युनियर महिला हॉकी चॅम्पियनशीप 2026 आयच्यान रांचीत सुरू जातली आनी ती ह्या म्हयन्याच्या 12 तारखे मेरेन चलतली. निमाणे परतून एक फावट काय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी गुजरातांतल्या वाव थराड जिल्ह्यांत सुमार 20,000 कोटी रुपयांचे उदरगत प्रकल्प सुरू केले. अस्तंत आशियांतल्या संघर्षाचो परिणाम नागरिकांचेर जावपाक सरकारान दिवं ना अशें तांणी म्हळें. जनगणना 2027 पयलो पावंडो आयच्यान सुरू जाता. आयच्यान मुखेल कर आनी बँकींग सुदारणा लागू जाता. आयपीएल क्रिकेटान काल राती जाल्ले सर्तीच्या 4थ्या मॅचीन पंजाब किंग्सान गुजरात टायटन्साचे 3 विकेटींनी जैत जोडले. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो आज सांजवेळा 6:30.